श्रीराम श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आपण हळूहळू समजून घेणार आहोत. आता पहिला श्लोक आहे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. नमू शारदा मूळ चत्वारवाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. समर्थ रामदास स्वामींचे 205 मनाचे श्लोक आहेत. त्यात मनाला बोध केलेला आहे. हा मनोबोध साधा सोपा वाटला तरी उपनिषदं, भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यासारख्या प्रमाण ग्रंथात जे तत्व स्पष्ट करून सांगितले आहे तेच या मनोबोधातही सांगितलेलं आहे. शब्द सोपे पण अर्थ कठीण आहे. भक्ती, योग, ज्ञान, वैराग्य यासंबंधीचे सुस्पष्ट विचार यात आलेले आहेत. पहिला श्लोक मंगलाचरणाचा आहे. ग्रंथाचा प्रारंभ मंगलाचरणाने करण्याचा प्रघात आहे. मंगलाचरणात आराध्य दैवत म्हणजे विघ्नहर्त्या श्री गणेशाचे स्मरण, देवी शारदेचं स्मरण, त्यांच्या रूपगुणांचं वर्णन, नंतर त्यांना नमन, वंदन, प्रार्थना आणि त्यांच्या आशीर्वादांची अपेक्षा आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या प्रारंभी ओंकार रूप गणेशाचं स्मरण आणि त्याला वंदन केलं आहे. त्यानंतर अभिनव वाघविलासनी जी शारदा तिला वंदन केलेलं आहे. आता हा गणेश म्हणजे गणांचा, इंद्रियांचा अधिपती आहे आणि सर्व त्रिगुणांचा ईश म्हणजे स्वामी आहे. शिवाय तो निर्गुणाचा मुळारंभ आहे, म्हणजे सगुण निराकार परमात्मा ओंकाररूप गणेशाच्या रूपाने प्रथमच सगुण साकार झालेला आहे. निर्गुण परमात्म्याचे सगुण रूप हा गणेश. निर्गुण परमात्म्याच्या उपासनेला या सगुण सागर गणेशापासून प्रारंभ करायचा आहे आणि शेवटी निर्गुण निराकाराशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. निर्गुण अदृश्य असल्यामुळे ते चटकन लक्षात येत नाही, म्हणून प्रथम दृश्य सगुणापासून प्रारंभ करून सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धार आहे असं म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे सगुणाची उपासना पहिल्यांदा क्रियेच्या अंगाने करायची, म्हणजे आपण देवपूजा करतो, भजन पूजन करतो, नामस्मरण करतो, तीर्थयात्रेला जातो, इथून सुरुवात करायची. आणि मग जिथून हे सगुण साकार झालं, प्रगट झालं, त्या निर्गुणाशी आपल्याला तदाकार व्हायचं आहे, मिळून जायचं आहे. आणि तसं त्याच्याशी मिळून गेल्यावर पुन्हा भक्ती करायची. जे ज्ञानपूर्व भक्ती ही कृतीच्या अंगाने आहे आणि ज्ञानोत्तर भक्ती ही सहज कर्माने आपोआपच होत असते. आणि ज्ञानोत्तर भक्ती आली की तिथं सगळी साधना पूर्ण होते, म्हणजेच जीव चैतन्याला सगुण ईश चैतन्याकडून निर्गुण ब्रह्मचैतन्याकडे जायचं आहे असा हा प्रवास आहे. आता श्री शारदा ही परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चार वाणींची जननी म्हणजे वाग्देवता आहे. पुरुष आणि प्रकृती, शिव आणि शक्ती, तशी श्री गणेश आणि श्री शारदा ही जोडी आहे. ह्या ना शारदेला नमन कशासाठी करायचं? तर तिची कृपा व्हावी, तिचे आशीर्वाद मिळावे म्हणून. शिवाय शब्दजालम महारण्यम या शब्दाच्या जंजाळात न सापडता आपल्याला राघवाचा पंथ मोकळा व्हावा म्हणून प्रथम शब्दांची टरफलं जे वाच्यार्थ हा बाजूला सारायचा आहे आणि त्यातील लक्षार्थ ब्रह्मरस, ब्रह्मानंद ज्याला म्हणतात, तो आपल्याला चाखायचा आहे म्हणून शारदेला वंदन केलेलं आहे. कारण ही शारदा विश्वमोहिनी आहे. तेव्हा ह्या शब्दातून बाहेर पडून आपल्याला शब्दातीत अवस्था, आत्मस्थिती ही प्राप्त करून घ्यायची आहे. अमृतानुभवात शब्द खंडन केलेलं आहे आणि असं म्हणतायत की शब्द ही उपयोगी वस्तू आहे पण तिचा वापर मर्यादित प्रमाणात केलं पाहिजे, त्यात अडकून उपयोगी नाही. श्री ज्ञानस्वरूप गणेश आणि श्री शक्तिस्वरूपिणी शारदा यांना वंदन केल्यानंतर शेवटच्या चरणामध्ये समर्थ ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, कोणत्या हेतून हा ग्रंथ लिहायचा आहे हे स्पष्ट करतात. आणि सगळ्या साधनेची शेवटी फलश्रुती काय आहे, तर या अनंत राघवाच्या पंथावर वाटचाल करून त्या राघवाची भेट घ्यायची आहे. परंतु हा राघव तरी आहे कसा, तर हा सर्वव्यापी सर्वात्मक अनंत आहे. हा निर्गुण निराकार असून आपल्या सन्निधीच आहे, अगदी हृदयस्थ आहे. ईश्वर सर्व भूतानां हृदयशेर जुन तिष्ठते. पण हा आतला प्रवास दीर्घकालचा जन्मजन्माचा आहे आणि तो अत्यंत सूक्ष्म आहे, कारण आत्मा हा सूक्ष्माती सूक्ष्म आहे. हा मार्ग कसा आक्रमायचा, त्यासाठी काय करायचं, काय सोडायचं, या मार्गात अडचणी कोणत्या, या आपण यानंतरच्या श्लोकातून हळूहळू पाहणार आहोत. हरिओम तत्सत.